आणि हा जो रिझल्ट प्रकार असतो ना, अभ्यास केला असेल, पेपर्स चांगले गेले असतील तर वेल अँड गुड, पण तसं नसेल ना तर मग अगदी एखाद्या नाईटमेअर सारखे असतात ते. कुठला रिझल्ट आहे?
हॅलो मॅक,
हाय. मी मस्त आहे, कशी आहेस?
मी एकदम मस्त.
काय किस्सा आहे तुझा रिझल्टचा?
अगं आता ही 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी डी फार्मसी फर्स्ट इयर ला होते आणि 12वी नंतर माझा पहिलाच एक्झाम होता आणि खूप ताप होता परीक्षेच्या वेळेला. वाटायचं नाही पास होईल म्हणून आणि पेपरही तसं थोडंफार हार्डच गेलेले. मग म्हटलं आता मी पास होणार नाही. मी बाहेर होते, घरी पप्पांना फोन आला की मी पास झाली आहे म्हणून आणि मी एवढी फास्ट गाडी चालवत घरी आले होते. एकदम खूप खुश झाले होते की एकदम आपण म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं ते खूप माझ्यासाठी. म्हणजे अभ्यास तर केला होता पण थोडासा तब्येतीमुळे घोळ झाला होता पण चांगले टक्केवारी आले होते.
अच्छा अच्छा. मग पेढे वगैरे वाटले होते की नाही सगळ्यांना?
हो अरे वा, असं आहे थोडस. मग तेव्हापासून मी तब्येतीला जपायला शिकले, म्हणजे बाहेरचं खाणं टाळलं. त्याच्यानंतर की आता एक्झामची जवळ आले की काही बाहेरचं खायचं नाही, थोडं तब्येतीची काळजी घ्यायची. प्रत्येक वेळेस लक्ष साथ देईल असं नसतं ना.
राईट राईट एक्झॅक्टली.
असं शिकून गेलेला आहे तो रिझल्ट मला.
अमृता हे शिकली तिच्या रिझल्ट नंतर की उगाचच परीक्षेच्या काळात इकडचं तिकडचं खायचं नाही, आजारी पडायचं नाही, कारण की त्याचा परिणाम जो होतो तो एक्झाम्स वरती होतो. माझ्या 10वीच्या रिझल्टचा ना खूप भारी एक किस्सा आहे. काय लागला होता माझा 10वीचा रिझल्ट आणि काय किस्सा झाला होता सांगेन थोड्या वेळानंतर. पण सध्या तुम्ही सांगा की तुमच्या लक्षात राहिलेला तुमचा कुठला रिझल्ट आहे आणि काय शिकवलं तुम्हाला त्या रिझल्टनी. डायल करा 9607007935. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो महक आपके साथ है.